नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमात मी RJ सेथी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून 1984 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या भागातील 1984 या सालातील आपली महत्त्वपूर्ण घटना आहे ऑपरेशन मेघदूतद्वारे सियाचेन क्षेत्रात लष्करी कारवाई नेमकी कशाप्रकारे करण्यात आली. मित्रांनो, जाणून घेऊयात 1984 या सालचं ऑपरेशन मेघदूत हे नेमकं काय होतं. मित्रांनो, हिमालयातील काराकोरम क्षेत्रातील वादग्रस्त अशा सियाचेन ग्लेशियरच्या ताब्यासंदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घकाळ जे काही मतभेद होते त्यावर तोडगा म्हणून भारताने ऑपरेशन मेघदूत योजना आखली. आणि मित्रांनो, ऑपरेशन मेघदूत योजना आखून 13 एप्रिल 1984 रोजी या क्षेत्रात लष्करी कारवाई करण्यात आली. आणि मित्रांनो, या भागावर भारताने आपला हक्क प्रस्थापित केला. मित्रांनो, चीन आणि भारतीय उपखंड या दोन भागांना विभक्त करणाऱ्या विस्तृत पठाराच्या दक्षिणेला काराकोरमच्या अतिदाट हिमाच्छादित क्षेत्रातील सियाचेन हिमनदी ही काराकोरम क्षेत्रातील सर्वाधिक लांबीची हिमनदी आहे. मित्रांनो, सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या या हिमनदीने पश्चिमेला सालतोरे शिखर आणि पूर्वेला मुख्य काराकोरम रांग यांमधील प्रदेश व्यापलेला आहे. मित्रांनो, सालतोरो पर्वताची उंची ही सुमारे समुद्र सपाटीपासून 17 ते 25 हजार फूट इतकी आहे. सियाला, बिला फोंडला आणि ग्योंगला या तीन खिंडी या शिखरालगत आहेत. मित्रांनो, या क्षेत्रात दरवर्षी सरासरी 35 फूट बर्फ हा पडतो. आणि मित्रांनो, या क्षेत्रातील न्यूनतम तापमान हे 50 अंश सेल्सिअसपर्यंत घटत असतं. एकूणच मित्रांनो, या क्षेत्राचं संरक्षण करणाऱ्या जनावांसाठी हे क्षेत्र खूप खडतर ठरतं. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमेच्या संधिग्नतेमुळे सियाचेन क्षेत्र हे अत्यंत वादग्रस्त ठरलं. मित्रांनो, उभय देशांमध्ये 1949 या सालामध्ये झालेल्या कराची करारात व त्याचप्रमाणे 1972 या सालच्या सिमला करारात देखील या क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख हा केला गेला नसल्यामुळे या क्षेत्राविषयी संधिग्नता ही कायमच राहिलेली होती. त्यामुळे मित्रांनो, या दोन्ही देशांनी म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांनी सियाचेन या क्षेत्रावरती आपला हक्क सांगितलेला आहे. मित्रांनो, 1957 या सालामध्ये एरिक शिफ्टन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश गर्यारोहकांच्या एका तुकडीने पाकिस्तान सरकारच्या अनुमतीने बिला फोंडला या खिंडीमार्गे सियाचेन आणि सालतोरो कांगरी या शिखरापर्यंत पोहोचण्याची मोहीम पार पाडली होती. त्यानंतर मित्रांनो, 1962 या सालामध्ये जापान आणि पाकिस्तानच्या संयुक्त गिर्यारोहण मोहिमेत दोनही देशांच्या गिर्यारोहकांनी सालतोरो आणि कांगरी शिखर हे सर केलं. यापुढे मित्रांनो, 1967 या सालामध्ये अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स डिफेन्स मॅपिंग एजन्सीने तयार केलेल्या नकाशांमध्ये कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सियाचेन क्षेत्र हे पाकिस्तानच्या हद्दीत दाखवण्यात आलं. मित्रांनो, हे नकाशे ग्राह्य धरून अमेरिकेतील सरकारी तसेच खाजगी नकाशाकारांनी हे क्षेत्र पाकिस्तानमधल्या हद्दीमध्ये दर्शवलेलं होतं. त्यामुळे मित्रांनो, आपोआपच 70 आणि 80 दशकात जगभरातले गिर्यारोहक हे सियाचेन क्षेत्रातील मोहिमांसाठी पाकिस्तानकडे सरकारी परवाने मागू लागले. आणि मित्रांनो, हे परवाने त्यांना मिळू देखील लागली होती. आणि मित्रांनो, अशा प्रकारे पाकिस्तानने आपला या क्षेत्रावरील दावा बळकट करण्यास सुरुवात ही 1970 आणि 80 दशकात केलेली होती. मित्रांनो, पाकिस्तानच्या या दाव्याला विरोध करण्यासाठी भारताने सियाचेन क्षेत्रावरील आपला हक्क प्रस्थापित करण्याच्या दिशेने अनेक पावलं उचलली. त्यातील पहिलं पाऊल म्हणून मित्रांनो 1978 या सालामध्ये कर्नल एन कुमार यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या गिर्यारोहण तुकडीने या क्षेत्रातील तेरम कांगरी 2 हे शिखर सर केलं. मित्रांनो, या मोहिमेला ठळक प्रसिद्धी देखील यामार्फत देण्यात आलेली होती. त्यानंतर मित्रांनो, सियाचेन क्षेत्रावर आपला हक्क प्रस्थापित करण्यातली दुसरं पाऊल म्हणून भारतीय लष्कराने 1978 या सालामध्ये ऑपरेशन मेघदूत ही मोहीम राबवली. मित्रांनो, ऑपरेशन मेघदूत या मोहिमेअंतर्गत 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय लष्कर तसेच हवाई दलाच्या तुकड्यांनी सियाचेन क्षेत्रामध्ये चढाई करायला सुरुवात केली. मित्रांनो, ही खबर पाकिस्तानमध्ये पोहोचताच पाकिस्तानने देखील तातडीने या क्षेत्रात सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. परंतु भारतीय फौजेपुढे पाकिस्तानी सैन्याचा टिकाव हा लागला नाही. मित्रांनो, पाकिस्तानी सैन्याला मागे हटवून भारतीय फौजेने सियाचेनच्या बहुतांश भागाचा ताबा आपल्याकडे घेतला. मित्रांनो, या मोहिमेत मिळालेल्या यशामुळे सियाचेनला आणि बिनाफोंडला या महत्त्वाच्या खिंडी देखील भारताच्या ताब्यात आल्या. मित्रांनो, त्यानंतर सियाचेन क्षेत्राचा ताबा घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा अनेक प्रयत्न देखील केले. यामध्ये 1987 साली 1990 या साली 1995 साली 1996 या साली व 1999 या साली भारत आणि पाकिस्तान यांच्या दोन्ही देशांच्या फौजांमध्ये अनेक चकमकी देखील उडाल्या. मात्र मित्रांनो, पाकिस्तानला या प्रत्येक चकमकीत माघार घेणं भाग पडलेलं होतं. अखेरीस मित्रांनो 2003 या सालामध्ये या क्षेत्रात युद्धबंदी जारी करण्यात आली. मित्रांनो, या युद्धबंदीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे ताबा प्रदेश निश्चित करण्यात आले. त्यानुसार मित्रांनो, सियाचेन हिमनदीच्या संपूर्ण 70 किलोमीटर लांबीच्या प्रवेशावरती यासोबतच सोलतोरो शिखरालगतच्या सियाला, बिनाफोंडला आणि योनला या तीनही महत्त्वाच्या खिंडींवरती भारताचंच नियंत्रण आहे. आणि मित्रांनो, यासोबतच ग्लोनला खिंडीच्या दक्षिण आणि पश्चिमेला 5 किलोमीटर अंतरावरील हिमाच्छादित दरीवरती पाकिस्तानचं नियंत्रण आहे. मात्र समस्या अनिर्णित असल्यामुळे दोन्ही देशांनी इथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभे केल्याचं चित्र आहे. मित्रांनो, अशा काही प्रकारचं क्षेत्र हे 2003 साली बनलं. यासोबतच मित्रांनो, सियाचेन क्षेत्रात 21,000 फूट उंचीवरती सोनम येथे भारताने उभारलेले हेलिपॅड हे जगातील सर्वोच्च उंचीवरील हेलिपॅड म्हणून गणलं जातं. मित्रांनो, सियाचेन या भागामध्ये युद्धबंदी जारी असली तरी देखील अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतील हे युद्धक्षेत्र सतत तणावाखाली असतं. मित्रांनो, इथे कायमस्वरूपी लष्करी तळ आणि सैन्य राखणं दोन्ही देशांकरिता जिकरीचं आणि खर्चिक देखील आहे. मात्र मित्रांनो, दोन्ही अर्थात पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश सैन्य मागे घेण्यास अनुत्सुक आहेत. यामध्ये मित्रांनो, विशेषतः 1999 सालच्या कारगिल क्षेत्रातील घुसखोरीच्या अनुभवानंतर भारताने अधिकच सावध भूमिकाही घेतलेली होती. अशा प्रकारे मित्रांनो, 1984 या सालामध्ये ऑपरेशन मेघदूतद्वारे सियाचेन क्षेत्रात लष्करी कारवाई करण्यात आली. मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमातील आजच्या भागातील सविस्तर माहिती. मित्रांनो, असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या भागामधून आपण 1984 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही घटना म्हणजेच कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाची स्थापना नेमकी कशाप्रकारे झाली. मित्रांनो, बहुजन पक्षाच्या स्थापनेविषयीची सविस्तर माहिती आपण असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या भागामधून जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी व रेडिओ MPSC गुरुसोबतचा रोजचा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.